भाग सहावा नोहा उत्पत्ति याना सहावा अध्याय एक ते बावीस वचन, दुसरा पेत्र नववा अध्याय तिसरं वचन। कवडा तरी वर्ष ग्यात आणि आदामने हवाला खूपच पोर्या होईनात आणि सर्वासनी पाप करा। देवना ऐकव होता अशा तो माणूस होता, व देवना ऐकव होता आणि तो देवर प्रेम करो होता, त्यांना नाव नोहा। देवनी नोहाला मोठी जहाज तयार करा लावना, कारण तो पाणी मग मरू नये म्हणून नोहाला जहाज तयार करायला 40 वर्ष लागणार। जव नोहाने जहाज तयार करा, मग जी नोहाला सांगेल तो ती लोकसाला सांगू लागना। तरी पण नोहाना लोक कोणीच ऐकील ना, तरी पण लोक वाईट गोष्ट करायला सोडणार नाही।